नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी हर्षवर्धन दीक्षित आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. राज्य शिक्षण मंडळाच्या 10वी परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर होणार. शिक्षणाला मूल्य, नीतिमत्ता आणि मानवतेची जोड देण्याची आवश्यकता राज्यपालांकडून व्यक्त. राज्यातील सर्व अकृषक वीज ग्राहकांचे वीज मीटर बदलून स्मार्ट मीटर लावण्यात येणार. बीड जिल्हा प्रशासनाकडून आतापर्यंत 82,000 कुणबी मराठा प्रमाणपत्रांचं वाटप. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स अजिंक्य, तर आशियाई जिम्नॅस्ट स्पर्धेत दीपा कर्माकरला सुवर्णपदक. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं मार्च महिन्यात घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. ऑनलाईन पद्धतीनं जाहीर होणारा हा निकाल दुपारी 1 वाजेनंतर राज्य शिक्षण मंडळाच्या 6 अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येईल असं राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी कळवलं आहे. गुणपडताळणीसह गुणपत्रिका छायाप्रतींसाठी 28 मे पासून 11 जूनपर्यंत मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. शिक्षणाला मूल्य, नीतिमत्ता आणि मानवतेची जोड देण्याची आवश्यकता राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केली आहे. मुंबईतल्या रामकृष्ण मठ आणि मिशनच्या शताब्दी वर्षाची काल मुंबईत वांद्रे इथं सांगता झाली, त्यावेळी ते बोलत होते. विविध आजारांच्या उपचारासाठी मुंबईत येणारे रुग्ण तसंच त्यांच्या नातलगांसाठी निवासी व्यवस्था असलेलं मा शारदा भवन उभारल्याबद्दल मिशनचं कौतुक करून राज्यपाल बैस यांनी समाधान व्यक्त केलं. रामकृष्ण मिशननं शाळांशी रचनात्मक सहकार्य प्रस्थापित करावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. राज्यात विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या होणार असलेल्या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं 2 उमेदवारांची घोषणा केली आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब यांना तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून जेएम अभ्यंकर यांना पक्षानं उमेदवारी दिली आहे. दिग्दर्शक पायल कापडिया यांच्या ऑल वी इमॅजिन एज लाईट या चित्रपटानं कान चित्रपट महोत्सवात ग्रँड पिक्स हा प्रतिष्ठेचा पुरस्कार पटकावत इतिहास घडवला आहे. हा चित्रपट गेल्या गुरुवारी या महोत्सवात दाखवण्यात आला. गेल्या 30 वर्षांच्या कान चित्रपट महोत्सवात मुख्य स्पर्धेत दाखल झालेला त्याचप्रमाणे कोणत्याही भारतीय महिला दिग्दर्शकाचा हा पहिला चित्रपट आहे. प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर संतोष सिवान यांना या महोत्सवात पियर अँजिनो ट्रिब्यूट पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच आशियाई व्यक्ती आहेत. यंदा या महोत्सवात भारतीय कलाकारांनी मिळवलेला हा 4था पुरस्कार आहे. चिदानंद नाईक यांना सनफ्लॉवर्स वेअर द फर्स्ट वन्स टू नो या लघुपटासाठी, तसंच अभिनेत्री अनुसूया सेनगुप्ता यांना द शेमलेस या चित्रपटातल्या भूमिकेसाठी यापूर्वीच पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुरस्कार विजेत्यांचं अभिनंदन केलं आहे. राज्यातल्या सर्व अकृषक वीज ग्राहकांचं सध्याचं वीज मीटर बदलून लवकरच स्मार्ट मीटर लावण्यात येणार आहे. राज्यात कृषी पंपांच्या वीज जोडण्या वगळता महावितरणच्या सर्व लघुदाब वर्गवारीतील 2,41,00,000 वीज ग्राहकांकडे हे स्मार्ट मीटर मोफत लावण्यात येणार आहेत. यामुळे सध्याच्या पारंपरिक मीटरचं रिडिंग घेणं, वीज बिल तयार करणं आणि ते वितरित करणं बंद होणार आहे. रिचार्ज करण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईनचे सर्व पर्याय खुले राहतील असं वीज वितरण कंपनीकडून कळवण्यात आलं आहे. मीटर रिचार्ज केल्यानंतर वीज पुरवठा सुरू होईल. यामुळे ग्राहकांना सेवा अधिक तत्पर देता येणार असल्याचं महावितरणनं म्हटलं आहे. बीड जिल्हा प्रशासनाकडून आतापर्यंत 82,545 कुणबी मराठा कुणबी आणि कुणबी मराठा या जात प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं आहे. या प्रमाणपत्रांसाठी दाखल 3,668 अर्जांवर सध्या काम सुरू असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी दिली. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. छत्रपती संभाजीनगर इथं भरड धान्य कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं घेण्यात आलेल्या आंबा आणि भरड धान्य महोत्सवाचा काल समारोप झाला. छत्रपती संभाजीनगर इथल्या जागरूक नागरिक मंचाच्या वतीनं या महोत्सवात भरड धान्याविषयी जनजागृती करण्यात आली. मंचाचे सदस्य चंद्रकांत वाजपेयी यांनी नागरिकांना दररोजच्या आहारात भरड धान्याचा वापर करण्याचं आवाहन केलं आहे.
मिलेट्स श्री अन्न अर्थात भरड धान्य हे भविष्याचं धान्य आहे, कारण पावसाळा, उन्हाळा, तापमान वगैरे हे सगळं सहन करण्याची शक्ती ही गहू तांदुळाच्या रोपामध्ये नसून ही भरड धान्याच्या ज्वार बाजरी वगैरे रोग प्रतिरोधक धान्य आहे. संपूर्ण समाजाला, देशाला आवाहन करतो आम्ही की आपण नागरिकांनी दररोज आपल्या आहारात मिलेट्सचा उपयोग करावा.
इंडियन प्रीमियर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स अजिंक्य ठरला आहे. काल चेन्नईत झालेल्या अंतिम सामन्यात कोलकाता संघानं सनरायझर्स हैदराबादचा 8 गडी राखून पराभव केला. हैदराबाद संघानं प्रथम फलंदाजी करत दिलेलं 114 धावांचं आव्हान कोलकाता संघानं 11व्या षटकात 2 गड्यांच्या मोबदल्यात सहज साध्य केलं. 3 षटकात 14 धावा देत 2 बळी घेणारा मायकल स्टार्क सामनावीर ठरला. वेस्ट इंडिजचा सुनील नारायण मालिकावीर पुरस्काराचा विराट कोहली ऑरेंज कॅपचा तर हर्षल पटेल पर्पल कॅपचा मानकरी ठरला. आशियाई अजिंक्यपद जिम्नॅस्टिक स्पर्धेत भारताच्या दीपा कर्माकरीनं सुवर्णपदक पटकावलं आहे. अशी कामगिरी करणारी ती पहिलीच भारतीय जिम्नॅस्ट ठरली आहे. मलेशियन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीत भारताच्या पीव्ही सिंधूला चीनच्या वांग झी यी हिच्याकडून पराभव पत्करत उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. क्वालालंपूर इथं काल झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सिंधूनं पहिला गेम 21-16 अशा फरकानं जिंकला, मात्र वांग हिनं पुढचे दोन्ही गेम्स 5-21-16-21 अशा फरकानं जिंकत अजिंक्यपद पटकावलं. लातूर जिल्ह्यात गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियानाला गती देण्यात आली आहे. लातूर तालुक्यातील धानारी इथल्या तावरजा मध्यम प्रकल्पातील गाळ उपसाच्या कामाला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. नाम फाउंडेशनच्या सहकार्यातून हा उपसा सुरू आहे. जिल्ह्यात सध्या जवळपास 52 जलस्रोतातून गाळ उपसा केला जात असून पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या अभियानात सहभागी होऊन तलाव गाळमुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. जालना औद्योगिक वसाहतीत भारतीय स्टेट बँकेचे एटीएम गॅस कटरच्या सहाय्यानं कापून चोरट्यांनी रोख रक्कम लांबवल्याची घटना काल निदर्शनास आली. या एटीएममधले सुमारे 8 लाख रुपये चोरट्यांनी लंपास केल्याचं पोलीस सूत्रांचा अंदाज आहे. हिंगोलीचे माजी आमदार दगोजी गलांडे यांचं काल वृद्धापकाळानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज सेनगाव तालुक्यात बाभळगाव इथं अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. नांदेड जिल्ह्याच्या बिलोली तालुक्यात सगरोळी इथं वाळू वाहतूक करणाऱ्या एका हायवा वाहनानं दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन तरुण जागीच ठार झाले. काल सकाळी ही दुर्घटना घडली. मोईन शेख आणि नवीन संग्राम पवार अशी मृतांची नावं आहेत. लातूर जिल्ह्यात काल 2 शेतकऱ्यांच्या अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला. चाकूर तालुक्यात महाळंग इथं काल दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तसंच केज तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात मोठं नुकसान झालं आहे. केज बसस्थानकातले मोठे फलक तसंच झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. काही घरांवरील पत्रे उडाले तर वीज वाहक तारांचे काही खांबही या वादळात जमीनदोस्त झाले. अंबाजोगाई तालुक्यात पूस इथं एका मंदिराची सिमेंटची कमान पडून एका 4-चाकी गाडीचं नुकसान झालं. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. बुलडाणा जिल्ह्यात खामगाव शहरानजीक धावत्या एसटी बसवर एका हॉटेलचं पत्र्याचं शेड तुटून आदळलं. या अपघातात एसटी बसचं नुकसान झालं, मात्र सुदैवानं प्रवाशांना काही इजा झाली नाही. जिल्ह्यात वीज कोसळून एका मुलाचा मृत्यू झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नैऋत्य मोसमी पावसाची बंगालच्या उपसागरावरून वाटचाल सुरू आहे. या दरम्यान रेमल चक्रीवादळ काल रात्री पश्चिम बंगालच्या किनारपट्टीच्या भागात धडकलं. यामुळे कोलकात्यासह अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रात सध्या तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. दरम्यान राज्यात काल यवतमाळ इथं सर्वाधिक 46.6 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी इथं 44, नांदेड 43.6, बीड 42, तर छत्रपती संभाजीनगर इथं 41.8 आणि धाराशिव इथं काल 39.6 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बीड जिल्ह्यात सध्या 433 टँकर्सनं पाणीपुरवठा केला जात आहे. बीड तालुक्यात 140 तर गेवराई तालुक्यात 115 टँकरनं पाणीपुरवठा सुरू आहे. दिवंगत केंद्रीय मंत्री तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त काल लातूर जिल्ह्यात बाभळगाव इथं विलास बागेत त्यांना आदरांजली वाहण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथंही गांधी भवनात देशमुख यांना अभिवादन करण्यात आलं. परभणी इथल्या संबोधी अकादमीच्या वतीनं 23वा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा काल पार पडला. या सोहळ्यात 62 जोडपी विवाहबद्ध झाली. खासदार फौजिया खान यांनी या सोहळ्याला हजेरी लावत नवविवाहित दाम्पत्यांना शुभेच्छा दिल्या. दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद विभागात रेल्वेचा रोलिंग ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे नांदेड रायचूर ही गाडी येत्या 30 जूनपर्यंत तांडूर ते रायचूर दरम्यान, तर रायचूर परभणी ही गाडी येत्या 1 जुलैपर्यंत रायचूर ते तांडूर दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. या कालावधीत या दोन्ही गाड्या अनुक्रमे तांडूर ते नांदेड तसंच तांडूर ते परभणी दरम्यान धावणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्य शिक्षण मंडळाच्या 10वी परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर होणार. शिक्षणाला मूल्य नीतिमत्ता आणि मानवतेची जोड देण्याची आवश्यकता राज्यपालांकडून व्यक्त. राज्यातील सर्व कृषक वीज ग्राहकांचे वीज मीटर बदलून स्मार्ट मीटर लावण्यात येणार. बीड जिल्हा प्रशासनाकडून आतापर्यंत 82,000 कुणबी मराठा प्रमाणपत्रांचं वाटप. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स अजिंक्य, तर आशियाई जिम्नॅस्टिक स्पर्धेत दीपा कर्माकरला सुवर्णपदक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.